चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी जून ते सप्टेंबर या काळात 99,528 टन साखर उत्पादन। जून ते सप्टेंबर या काळात गेल्या 15 आठवड्यात रारावाई, लवासा आणि लाऊ टको या कारखान्यातून 99,528 टन साखरेचं उत्पादन झालं आहे। फिजी शुगर कॉर्पोरेशनचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी टिमोसी सिला म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून साखर उत्पादनात सातत्यानं वाढ होत आहे। डिसेंबरमधील गाळप हंगाम संपुष्टात येण्यापूर्वी टनानं साखर वाढेल अशी आशा एफएससी यांनी व्यक्त केली। सिला पुढे म्हणाले की लाटोका कारखान्यानं 54% ऊस गाळप केला, त्यानंतर रारावाई कारखान्यानं 51% आणि लवासा कारखान्यानं आत्तापर्यंत 62% ऊस गाळप केला आहे। या वर्षाच्या अखेरीस कापणीचं काम वेगात करण्यासाठी एफएससी कामगारांची गती वाढवण्याच्या दृष्टीनं योजना आखण्यात येणार आहे।